रावळी अभंगाचे सूर आले कानी हे गोड गीत ऐकल्यावर आता कोकिळ कंठी गायिका मंजिरी कामत हे यांचं गीत ऐका, विठू हा पंढरीचा राजा, विठू हा पंढरीचा राजा।